chinimandi.com पॉडकास्ट.
दिल्लीत आलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन मागे, मोदी सरकारनं मान्य केल्या 5 मागण्या. शेतकरी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी उत्तर प्रदेशातील सहारनपूरपासून दिल्लीमध्ये पायी मोर्चा घेऊन आलेल्या भारतीय शेतकरी संघटनेच्या 15 पैकी 5 मागण्या मोदी सरकारनं मान्य केल्या आहेत. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागं घेण्याचं जाहीर केलं आहे. दिल्लीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या 11 सदस्यांच्या शिष्टमंडळानं कृषी भवनामध्ये जाऊन कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबर आपल्या मागण्यांबाबत चर्चा केली. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागं घेण्याचं जाहीर केलं. दिल्ली आल्यानंतर बॉर्डरवरच या शेतकऱ्यांना थांबवण्यात आलं होतं. यामुळे संतापलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी दिल्ली बॉर्डरवर धरणं आंदोलन केलं होतं. त्यांची मागणी होती की सरकारनं त्यांच्याशी चर्चा करावी किंवा त्यांना दिल्लीतील शेतकरी घाटावर जाऊ दिलं जावं. यानंतर शेतकऱ्यांच्या 11 सदस्यीय शिष्टमंडळाला दिल्ली पोलिसांच्या गाडीतून कृषी मंत्रालयात घेऊन जाण्यात आलं आणि तिथे त्यांनी आपल्या मागण्यांबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे शनिवारी दिल्लीतील अनेक मार्गावर ट्रॅफिक जाम झालं होतं. दिल्लीच्या ITO पासून दीनदयाल उपाध्याय मार्गावर शेतकऱ्यांच्या रॅलीमुळे दोन्हीकडून वाहतूक बंद करण्यात आली होती. याशिवाय गाजीपूर बॉर्डरच्या UP गेटपासून निजामुद्दीनकडे येणाऱ्या मार्गावरच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या: भारतातील शेतकऱ्यांचं कर्ज पूर्ण माफ व्हावं, सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी, शेतकरी आणि कामगारांच्या मुलांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत असावी, शेतकरी आणि कामगारांना 60 वर्षांनंतर महिना 5,000 पेन्शन मिळावी, पिकाचं मूल्य शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत निश्चित करावं, शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास त्यांना शहीद असं संबोधन मिळावं, शेतकऱ्यांबरोबरच कुटुंबालाही दुर्घटना विमा योजनेचा लाभ मिळावा, पश्चिम उत्तर प्रदेशात उच्च न्यायालय आणि एम्सची स्थापना व्हावी, प्रति गोवंश गोपालकांना 300 रुपये प्रतिदिन मिळावेत, शेतकऱ्यांचे पैसे त्यांना व्याजासोबत लवकर द्यावेत, सर्व दूषित नद्यांना प्रदूषण मुक्त केलं जावं आणि भारतात स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट लागू व्हावा. सरकारी अधिकाऱ्यांची चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं की सरकारनं त्यांच्या 5 मागण्या मान्य केल्या आहेत.